बाल संस्कार शिबिर रोहना या गावामध्ये 5 तारखेपासून शिवकराम महाराज भकने यांच्यातर्फे आकाश महाराज भटे आणि आळंदीवरून 2 मौली आलेले आहेत, तर त्यांच्या मार्फत या परिसरातील सर्व बालकांना लहान मुलांना बाल संस्कार शिबिराच्या माध्यमाने आपल्या धर्माच्या बद्दल माहिती, आपल्या ग्रंथाच्या बद्दल माहिती, आपल्या पंथाच्या बद्दल माहिती करिता, सर्वांना आपल्या समाजाच्या बद्दल आपल्या धर्माकडे वळवण्याकरिता, धर्माचं ज्ञान देण्याकरिता बाल संस्कार शिबिर या ठिकाणी चालू आहे. तर शिबिराचं आयोजन रोहना या ग्राम पंचायतमध्ये केलेलं आहे. या ग्रामपंचायतमध्ये अनेक प्रकारे लहान मुलांना सुविधा देण्यात येत आहे. 2 टाइम त्यांना उचित असं जेवण आणि सकाळच्या वेळेला चहा, नंतर नाश्ता, त्यानंतर त्यांना आराम किंवा पाठांचं गीतेचं ज्ञान माऊलीच्या आधारावर त्या ठिकाणी देण्यात येत आहे. तर अनेक प्रकारे त्या ठिकाणी हरिपाठ कीर्तनाचं ज्ञान त्या ठिकाणी देण्यात येत आहे. लहान मुलांना सुसंस्कृत म्हणून आपल्या समाजाला सामोरं नेण्याकरिता महाराजांनी केलेला प्रयास आकाश महाराज माऊलीचं काय नाव आनंद महाराज आळंदीवरून आलेले आहेत. तर त्यांनी सुद्धा आपल्या या परिसरातील रामाकोना, बोगुबिछवा, सीतापार, सावळी अनेक गावातील लोक मुलं आलेले आहेत. रामकृष्ण हरी.